सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्य रुद्रा है तुमच्या सोबत. झोनल डीसीपी विजय पाटील साहेबांसोबत बोलणं चाललंय.
एक महत्वाची गोष्ट आता आजच्याच पेपरमध्ये एक बातमी आहे की जी लोक हेल्मेट वापरणार नाही त्यांना पेट्रोल देणार नाही असा एक निर्णय अंमलात आणणार आहेत.
हो, कालच विधानसभेमध्ये तशी घोषणा करण्यात आली आणि लवकरच त्या बाबतीतला जी आर देखील पुन्हा हे देखील म्हणजे शासनाला हे असं करावं लागतंय हेच खरं म्हणजे हे करतोय का त्याच्या मागची भावना लक्षात घ्या. तुम्ही त्याच्या पुढचा पॅरेग्राफ वाचला असेल तर रस्त्यावर होणारे वारंवार अपघात आणि त्यामधून होणारी जी जीवहानी आहे प्राणहानी आहे ती टाळण्यासाठी शासनाला हे असे नियम करावे लागतात.
डेफिनेटली
आणि कुठल्याही सुज्ञ समाजाच्या दृष्टिकोनातून हे योग्य नाहीये. खरं तर ही वेळच यायला नको कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही भागामध्ये.
जाता जाता एक महत्वाचा प्रश्न की जी चेकिंग प्रोसेस सुरू आहे बऱ्याचदा असं होतं की खरं तर तुम्हाला तुमची सगळे डॉक्युमेंट्स आहेत ते बरोबर बाळगणं हे भाग आहे क्रमप्राप्त आहे पण लोक डॉक्युमेंट सोबत ठेवत नाहीत. जरा तुमच्याकरवी लोकांना कळू देत ते कोणते कोणते डॉक्युमेंट्स आहेत जे खरंच त्यांनी सोबत ठेवायचे आहेत. ते म्हणतात ना सोनारानं कान टोचलेले बरे.
नाही, कायद्यानुसार व्हेकलचे सर्व डॉक्युमेंट जे आहेत तर व्हेकलचे रजिस्ट्रेशनचे पेपर जे आहेत ते आपलं ठेवणं आवश्यक आहे आणि त्याचप्रमाणे तुमचं लायसन्स जे आहे वाहन चालवण्याचा परवाना जो आहे तो अपडेट असणं ते महत्वाचं आहे.
बरोबर.
त्याचप्रमाणे जे जुन्या व्हेकल्स असतील त्याला तुम्हाला पीयूसी करणं हे देखील महत्वाचं आहे म्हणजे पोल्युशन अंडर कंट्रोल त्याचं जे सर्टिफिकेट आहे देखील असणं हे महत्वाचं आहे. हे तीन महत्वाचे डॉक्युमेंट आपल्यासोबत असायला पाहिजेत. कायद्यानुसार बंधनकारक आहे.
अशोक, हा मुद्दा खऱ्या अर्थानं प्रचंड महत्वाचा आहे. बाय द वे, ह्या विषयाला बऱ्याचशा शाखा आहेत त्या सगळ्यांबद्दल जरा बोलणार आहोत आपण येत्या काही दिवसांमध्ये. एक आणखीन इम्पॉर्टंट विषय डीसीपी विजय पाटील सर आपल्यासोबत शेअर करणार आहेत थोड्याच वेळात. जस्ट स्टे ट्यून्ड, बजाते रहो.